नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला पुढची 5 वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. भारतानं गेल्या दशकभरात आरोग्य क्षेत्रात अनेक बाबतीत सुधारणा केल्या आहेत. बालमृत्यू मातामृत्यूचं प्रमाण घटलं असून क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात सरकारला यश आल्याचं गोयल म्हणाले. दाओस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणूकदार परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारनं 6,25,457 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीत पुरस्कार जाहीर झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या कार अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कुटुंब एका लग्न सोहळ्यावरून घरी परतत असतानाच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 567 अंकांची वाढ झाली आणि तो 76,405 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 131 अंकांची वाढ नोंदवत 23,155 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.